नमस्कार, मी कुणाल उर्फ विकी शंकरराव दांडगे, जिल्हा परिषद गट क्रमांक 27 वेरूळमधून भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे. तसेच पंचायत समिती गण वेरूळ येथून दिनेश आनंद आंबोरे व पंचायत समिती गण गल्लेबोरगाव येथून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार योगिता नारायण बर्डे निवडणूक लढवित आहे. दिनांक 7/2/2026 वार शनिवार रोजी कमळ या निशाणीसमोरील बटण दाबून आम्हाला प्रचंड बहुमतांनी विजयी करा ही नम्र विनंती.